एक
ein
दिन
Tag
परिवार
Familie
में
in
यह
dieses
एक
eine
छोटी
kurze
कहानी
Geschichte
है
ist
मुल्लर
Müller
के
von
एक
einem
रविवार
Sonntag
के
über
बारे
das
जहां
wo
सब
alle
मिलकर
zusammen
नाश्ता
Frühstück
करते
machen
है
sind
और
und
दिलचस्प
spannende
चीजें
Dinge
करते
unternehmen
को
an
जल्दी
früh
उठता
steht auf
वे
sie
रसोई
Küche
जाते
gehen
टेबल
Tisch
सजाया
gedeckt
गया
würde
बच्चे
Kinder
खुश
glücklich
वे
sie
जैम
Marmelade
के
mit
साथ
zusammen
पेनकेक
Pfannkuchen
खाते
essen
खाने
essen
के
nach
बाद
dem
टहलने
spazieren
हंसते
lachen
खत्म
endet
होता
wird
संतुष्ट
zufrieden
एक
ein
डॉक्टर
Arzt
के
bei
पास
Besuch
जाना
gehen
जोना
Jonas
को
hat
पेंट
Bauch
में
in
दर्द
Schmerzen
है
und
और
geht
वह
er
के
zum
जाता
geht
है
Punkt
डॉक्टर
der Arzt
उसे
ihm
समझाता
erklärt
है
ist
कि
das
अपनी
seine
सेहत
Gesundheit
का ख्याल
kümmern
कैसे
wie
रख
halten
सकता
kann
से
nach
अपने
seinen
लक्षणों
Symptomen
के
nach
बारे
über
में
nach
पूछता
fragt
को
zu
ध्यान
aufmerksam
से
zu
सुनता
hört
वह
er
उसकी
seinen
शिकायतों
Beschwerden
को
dem
लक्षण
Symptome
के
zur
लिए
Ratschläge
सलाह
Ratschläge
देता
gibt
की
des
को
an
से
an
जाने
Besuch
बाद
dem
बेहतर
besser
महसूस
fühlt
करता
sich
बसंत
Frühling
में
im
मौसम
Wetter
यह
die
कहानी
Geschichte
एक
einen
सामान्य
typischen
दिन
Tag
और
und
दोस्तों
Freunde
द्वारा
von
सूरज
Sonne
बारिश
Regen
का
des
आनंद
Freude
लेने
genießen
वर्णन
Beschreibung
करती
macht
है
und
यह
es
एक
ein
धूप
Sonne
वाला
sonniger
सुबह
Morgen
है
ist
पक्षी
Vögel
खुशी
fröhlich
से
mit
गा
singen
रहे
sind
है
Freunde
दोस्त
Freunde
पाक
Park
मिलते
treffen
है
sich
वे
sie
साथ
zusammen
में
in
हंसते
lachen
खेलते
spielen
है
sind
एक
ein
हल्की
leichter
हवा
wind
चल
weht
रही
ist
फूल
blumen
कई
viele
रंगों
farben
खिल
blühen
घास
gras
हरी
grün
गर्मी
wärme
से
von
चमक
scheint
रहा
ist
शाम
abend
को
an
एक
eine
इंद्रधनुष
regenbogen
दिखाई
erscheint
देता
gibt
अल्पाइन
alpen
में
in
एक
eine
छुट्टी
urlaub
लेना
lena
एक
einen
की
eine
योजना
plan
बना
प्लांट
रही
इस्ट
है
इस्ट
अल्पाइन
अल्पन
में
इन
वह
सी
आवास
Unterkünfte
गतिविधियों
Aktivitäten
और
und
दोस्तों
Freunden
के
mit
साथ
über
अपनी
ihre
यात्रा
Reise
की
Vorbereitungen
तैयारियों
Vorbereitungen
बारे
über
में
in
शोध
recherchiert
कर
durchführen
है
ist
पर्वतीय
Berghütte
झोपड़ी
Hütte
चुनती
entscheidet
है
sich
गतिविधियां
Aktivitäten
योजना
plant
बनाती
macht
है
ist
जैसे
wie
की
wie
ट्रैकिंग
wandern
स्कीइंग
Skifahren
अपने
ihre
योजनाओं
Pläne
के
über
से
mit
बात
gesprochen
करती
spricht
उत्साहित
aufgeregt
अपने
ihren
कहती
sagt
है
das
यह
es
शानदार
tolle
अनुभव
Erfahrung
होगा
sein wird
Alps
Alpen
की
in
अविस्मरणीय
unvergesslich
होंगी
sein
एक
ein
दोस्त
Freund
को
an
पत्र
Brief
एना
Anna
अपने
ihren
एक
einen
लंबा
langen
लिखती
schreibt
है
ist
जो
der
एक
eine
दूसरे
andere
शहर
Stadt
में
in
वह
sie
अपने
ihrem
जीवन
leben
अपनी
ihren
योजनाओं
planen
के
von
बारे
über
बताती
erzählt
और
und
उसकी
seiner
राय
meinung
पूछती
fragt
रोजमर्रा
alltags
की
des
छोटी
kleinen
खुशियों
freuden
का
des
वर्णन
beschreibt
करती
macht
अपने
ihr
वह
sie
बताती
erwähnt
की
das
उसे
sie
प्रकृति
natur
से
sehr
कितना
wie viel
प्यार
liebt
पहाड़ों
bergen
यात्राओं
ausflügen
बात
spricht
करती
redet
शांति
stille
ताजगी
frische
हवा
luft
आनंद
genuss
लेती
genießt
को
ein
उसे
ihn
मिलने
zu besuchen
के
zu
लिए
einzuladen
आमंत्रित
einladen
के
des
अंत
ende
में
im
मित्रता
freundschaft
की
nach
अपनी
ihrer
इच्छा
sehnsucht
प्रकट
aus
पुराने
alt
दोस्तों
freunden
की
von
मुलाकात
treffen
एक
eine
समूह
gruppe
पुराने
alten
स्कूल
schule
के
von
की
ein
योजना
plan
बना
macht
रहा
am
है
ist
वे
sie
सबसे
die besten
अच्छे
orte
स्थानों
orte
के
über
बारे
angeht
में
über
चर्चा
diskussion
कर
sie
रहे
sind
है
sind
आमंत्रण
einladungen
भी
ebenfalls
योजना
geplant
बनाए
wird
जा
sein
रही
wird
है
geplant
दोस्त
freunde
अपनी
ihre
अपेक्षाएं
erwartungen
साझा
teilen
कर
sie
हर
jeder
किसी
hat
के
seine
पास
vorstellungen
अपने
seinen
विचार
vorstellungen
प्रतीक्षा
vorfreude
हर
jede
बातचीत
gespräch
के
mit
साथ
jedem
बढ़
wächst
रही
ist
है
wächst
के
des
दिन
tages
हर
jeder
koi.
Aufgeregt.
Utsahit.
Ist.
Hai.
Aufgeregt.
Phir.
Wieder.
Se.
Zu.
Milne.
Treffen.
Ki.
Die.
Khushi.
Freude.
Har.
Überall.
Jaga.
Spürbar.
Mehsus.
Merkt.
Ki.
Vermerkt.
Ja.
Bereit.
Rahi.
Geschehen.
Hai.
Geschehen.
Sham.
Abend.
Ko.
Am.
Sabhi.
Alle.
Bade.
Bereit.
Punarmilan.
Wiedersehen.
Ke.
Für.
Liye.
Das.
Tayar.
Große.
Hai.
Bereit.
Yado.
Erinnerungen.
Ki.
Über.
Bayan.
Beschreiben.
Karne.
Zu.
Ke.
Beschreiben.
Liye.
Zu.
Avarniya.
Unbeschreiblich.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.